अथ अष्टादशोऽध्यायः। अर्जुन उवाच सन्न्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदना श्रीभगवानुवाच सर्वकर्मफलत्यागम् प्रागुः त्यागम् विचक्षणाः यज्ञदान तपकर्म न त्याज्यम् इति चापरे निश्चयम् शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तमा त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः यज्ञदान तपकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा मतम् उत्तमम् नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः दुःखमित्येव यत्कर्म सकृत्वा राजसं त्याग ನೈವ ತ್ಯಾಗ ಫಲಂ ಲಭೇತ್. ನದ್ವೇಷ್ಟ್ಯ ಕುಶಲಂ ಕರ್ಮ ಕುಶಲೇ ನಾನು ಸಜ್ಜತೆ ತ್ಯಾಗಿ ಸತ್ವ ಸಮಾವಿಷ್ಟೋ ಮೇಧಾವಿ ಚಿನ್ನ ಸಂಶಯ ಯಸ್ತು ಕರ್ಮ ಫಲ ತ್ಯಾಗಿ ಸತ್ಯಾಗೀತಿ ಅಭಿಧೀಯತೆ. ಅನಿಷ್ಟಂ ಇಷ್ಟಂ ನಿಶ್ಯಂ ಚ ತ್ರಿವಿಧಂ ಕರ್ಮಣಃ ಫಲಂ ಭವತ್ಯತ್ಯಾಗಿನಾಂ ಪ್ರೇತ್ಯ ನತು ಸನ್ಯಾಸಿನಾಂ ಕ್ವಚಿತ್. ಪಶ್ಯತ್ಯಕೃತ ಬುದ್ಧಿತ್ವಾತ್ स पश्यति दुर्मतिः यस्य नागंकृतो भावो बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वापि सगिमान् लोकान् नहन्ति न निबध्यते ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणु तान्यपि सर्वभूतेषु येनैकं भावं अव्ययं ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् यत्तु कृष्णवदेकस्मिन् कार्ये सक्तम् अहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पम् च तत्तामसम् उदाहृतम् नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकं उच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साकंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसं उदाहृतम् ಕರ್ಮ ಯತ್ತತ್ತಾಮಸಂ ಉಚ್ಯತೆ. ಧೃತ್ಯುತ್ಸಾಹ ಸಮನ್ವಿತ ಸಿದ್ಧ ಸಿದ್ಧೋ ನಿರ್ವಿಕಾರ ಕರ್ತ ಸಾತ್ವಿಕ ಉಚ್ಯತೆ. ಕರ್ಮ ಫಲ ಪ್ರೇಪ್ಸು ಲುಬ್ಧೋ ಹಿಂಸಾತ್ಮಕೋ ಅಶುಚಿ ಹರ್ಷ ಶೋಕಾನ್ವಿತ ಕರ್ತ ರಾಜಸ ಪರಿಕೀರ್ತಿತ. ಶಠೋ ಅನೈಷ್ಕೃತಿಕೋ ಅಲಸಕ ವಿಷಾದಿ ದೀರ್ಘಸೂತ್ರಿ ಚ ಕರ್ತ ತಾಮಸ ಉಚ್ಯತೆ. ಬುದ್ಧೇರ್ಭೇದಂ ಧೃತೇಶ್ಚೈವ ಗುಣತಸ್ತ್ರಿವಿಧಂ ಶೃಣು ಪ್ರೋಚ್ಯಮಾನಂ ಅಶೇಷೇಣ ಪೃಥಕ್ತ್ವೇನ ಧನಂಜಯ. ಪ್ರವೃತ್ತಿಂ ಚ ನಿವೃತ್ತಿಂ ಚ ಕಾರ್ಯಕಾರ್ಯೇ ಭಯಾಭಯೇ ಬಂಧಂ ಮೋಕ್ಷಂ ಚ ಯಾವೇತಿ ಬುದ್ಧಿ ಸಾ ಪಾರ್ಥ ಸಾತ್ವಿಕೀ. ಯಯಾ ಧರ್ಮಂ ಅಧರ್ಮಂ ಚ ಕಾರ್ಯಂ ಚ ಅಕಾರ್ಯಮೇವ ಚ ಅಯಥಾವತ್ ಪ್ರಜಾನಾತಿ ಬುದ್ಧಿಃ ಸ ಪಾರ್ಥ ರಾಜಸಿ. ಅಧರ್ಮಂ ಧರ್ಮಮಿತಿ ಯಾ ಮನ್ಯತೆ ತಮಸಾವೃತಾ ಸರ್ವಾರ್ಥಾನ್ ವಿಪರೀತಾಂಶ್ಚ ಬುದ್ಧಿಃ ಸಾ ಪಾರ್ಥ ತಾಮಸೀ. nityayaya dharayate mana pranendriya kriyaha yogena vyabhijarinya dhritissa partha satviki. Yayatu dharma kamarthan dhritya dharayate arjuna prasangena phalakankshe dhritissa partha rajasi. Yaya svapnam bhayam chokam vishadam madamevacha navimunchati durmedha dhritissa partha tamasi. Sukham tvidanim trividham shrunu me bharatarshabha abhyasat ramate yatra dukkhantam cha nigacchati. Vishamiva Pariname Amrutopamam Tatsukham Satvikam Proktam Atma Buddhi Prasadajam. Vishayendriya samyodat yattadagre amritopamam pariname vishamiva tatsukham rajasam smritam. Yadagre chanu bandhe cha sukham moganam atmanaga nidralasya pramadottham tattamasamudagritam. Natatasti prithivyam va divideveshu va punaha sattvam prakriti jair muktam yadevihi syat tribhir gunai.